अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, महाराष्ट्राबाहेर अनेक प्रांतांमध्ये मराठी मंडळी निवास करत आहेत आणि त्यांना एकत्र आणून विविध उपक्रम राबवण्याचं, मराठी सण संस्कृती जपण्याचं काम विविध संस्था करत असतात। अशा संस्थेंचे काम पाहणारे पदाधिकारी त्यांच्याकडून आपण या संस्थांच्या कार्यांची माहिती करून घेत आहोत। आज आपल्याकडे वनिता समाज नवी दिल्ली इथल्या अध्यक्षा आरती कुलकर्णी मॅम आल्या आहेत। मॅम नमस्कार, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
नमस्कार
मॅम। वनिता समाज नवी दिल्ली ही संस्था कधीपासून अस्तित्वात आहे, म्हणजे कधी स्थापन झाली आणि तिचा इतिहास काय आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा।
आमची संस्था ही खूप जुनी संस्था आहे आणि दिल्लीतली एक महत्वाची संस्था मानली जाते। असं आहे की आपण मराठी माणसं चार जण एकत्र आलो की नक्कीच आपण हळदी कुंकू किंवा असं काही बायका तयार करतात किंवा सामाजिक कार्याची चर्चा करतात। तर दिल्लीमध्ये पहिल्यापासून राजकारणी लोक, सरकारी अधिकारी किंवा स्वतःचा व्यवसाय असलेली मराठी कुटुंब खूप आहेत पहिल्यापासून। तर 12 फेब्रुवारी 1953 संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी काही बायका एकत्र जमल्या होत्या, 4-5 बायका। आणि मग जमल्यावरती साहजिकच चर्चा झाली की आपण जमलं तर एखादं मंडळ सुरू करावं। त्यानुसार त्यांनी काय केलं, दिल्लीच्या थोड्याशा बायकांना एकत्र करायचा प्रयत्न केला की जेणेकरून दिल्लीमध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि असे कार्यक्रम व्हावेत किंवा विविध विषयांवर चर्चा व्हाव्यात आणि भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश ठेवून त्यांनी वनिता समाजाची स्थापना केली। तर सुरुवातीला अगदी 20 जणी होत्या आणि कमलाताई प्रधान यांनी पुढाकार घेतला आणि विमलाताई देशमुख यांना त्यांनी अध्यक्ष बनवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी अशा आसपासच्या सगळ्या भगिनींना गोळा केलं आणि हा वनिता समाज स्थापन केला। सुरुवातीला फक्त 20 सदस्य होते त्याच्यामध्ये जेव्हा सुरू केला तेव्हा, पण आता आमची संख्या 200 वर गेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकार, गृहिणी आहे, डॉक्टर आहेत, आर्किटेक्ट, इंजिनियर, लॉयर, कोणाची स्वतःची एनजीओ आहे, कोणाचा स्वतःचा व्यवसाय आहे, अशा विविध स्तरातल्या स्त्रिया आणि विविध वयाच्या, अगदी 85 तिथीपासून ते 80 वर्षापर्यंतच्या सगळ्या स्त्रिया वनिता समाजाचे आता मेंबर आहेत।
अरे वा, खूपच छान। मॅडम आता आपण इतिहास सांगितलात वनिता समाजाचा, पण वनिता समाजाचं उद्दिष्ट काय आहे हे स्थापन करण्यामागे आणि मग या उद्दिष्टाला अनुसरून किंवा बदलत्या काळानुसार मग कोणकोणते उपक्रम राबवले जातात?
उद्दिष्ट तर हेच होतं की दिल्लीतल्या मराठी बायकांना एकत्र करायचं आणि तीन सामाजिक काही कार्य आपल्याला करता आलं तर ते करणं पहिलं त्यांचं उद्दिष्ट होतं। त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, वेगळी हळदी कुंकू म्हणा किंवा दिल्लीच्या बाहेर राहिल्यामुळे काय होतं, आम्हाला इथे महाराष्ट्राचे जे सण समारंभ असतात ते घरात आम्ही करतोच, पण त्याहीपेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन केलं तर जास्त आनंद होतो।
हो नक्की।
त्याच्यामुळे मग चैत्र गौर झाली, मंगळा गौर झाली, कोजागिरी झाली, असे सगळे सण आम्ही एकत्र येऊन साजरे करतो। ते एक होतंच उद्दिष्ट। नंतर सामाजिक कार्याच्या म्हटलं तर आम्ही बालवाडी सुरू केली आणि समाजातले जे गरीब लोक आहेत, फक्त मराठी नाही, आसपासचे जे गरीब लोक आहेत, आमची संस्था जी आहे ती इन्स्टिट्युशनल एरियामध्ये येते, तर आसपास बरेच गरीब माणसं पण आहेत तिकडे राहणारी, तर त्यांची जी मुलं असतात कामगारांची म्हणा किंवा काय, तर त्या मुलांना अगदी 100 रुपये नॉमिनल फी दर महिन्याला घेऊन आम्ही ती शाळा, अगदी पहिल्यापासून ही शाळा सुरू झालेली आहे 1973 बालवाडी सुरू झाली आहे आणि तेव्हापासून त्यांना व्यवस्थित पौष्टिक नाश्ता देणं, सकाळी त्यांची वर्षातनं 2 वैद्यकीय तपासणी करणं, त्यांना युनिफॉर्म देणं, पुस्तकं देणं, हे सगळं तिथे आम्ही बालवाडीमध्ये करतो।
मॅडम आता वनिता समाज या नावातच असं वाटतंय की महिला असतील फक्त या संस्थेमध्ये आणि मगाशी पण आपण म्हटलात की महिलांनीच येऊन या संस्थेची स्थापना केली आहे, पण आता बदलत्या काळामध्ये मराठी कुटुंब एकंदरीत कमी होत आहेत किंवा वाढली तरी त्यांचं मराठी संस्कृतीकडे तितकं आकर्षण राहत नाही आणि ही संस्था त्यासाठी प्रयत्न करते. मग अशा वेळेला पुरुष, युवक, युवती, कुमार किंवा लहान मुलं यांचा देखील कार्यक्रमामध्ये समावेश असतो का, आणि कसा त्यांचा एकंदरीतच प्रतिसाद असतो?
लहान मुलं किंवा साधारण युवक आपण ज्यांना म्हणतो त्यांना कार्यक्रमाच्या वेळांना येणं साधारणपणे नाही जमत. पण जे आमचे प्रत्येकीचा नवरा आहे म्हणा जे काही, तर त्यांना जर शक्य असेल तर आमच्याकडे आम्ही काही कार्यक्रम जे आहेत ते कपलसाठी ठेवतो. जसं कोजागिरी पौर्णिमा झाली, नंतर आमचा वार्षिक स्नेहभोजन असतं, स्थापना दिन आम्ही साजरा करतो, तर त्यावेळेला आम्ही पुरुषांनाही बोलवतो आणि मग ते पण त्यांना पण ते कार्यक्रम आवडतात. आणि मराठी बोलणं हे तर तिकडे म्हणजे सगळ्यांच्या तोंडून मराठीच असते भाषा, हिंदी किंवा इंग्लिश आमची भाषा नसतेच तिकडे समाजामध्ये. मराठीतच बोलायचं हा एक अलिखित नियम आहे, असं काही कोणी कोणाला कंपल्सरी केलं नाही, पण ते मराठीच बोललं जातं सगळीकडे. आणि जास्तीत जास्त मराठी संस्कृती जपण्याचा आणि ती पुढच्या पिढीकडे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. असं आहे, मराठी जे आता यंग लोक इथे येतात नोकरी म्हणा किंवा काही अधिकारी म्हणून जे येतात, तर त्यांच्या बायका असतात बरोबर, त्यांना अचानक दिल्ली तालमध्ये आल्यानंतर त्या बावरून जातात की आता आपल्या आसपास सगळे हिंदी लोक आहेत, कसं काय आपलं होणार. तर त्यांना वनिता समाज हे हक्काचं माहेर वाटतं, सगळ्या कार्यक्रमांना आवर्जून येतात तरुण मुली सुद्धा.
खूपच छान, कारण अगदी एकाकी पण वाटण्याऐवजी आपण मराठी भाषेच्या धाग्याने जोडलेलो आहोत, तर अशा वेळेला मराठी कानावर पडलं तरी खूप त्यांना बरं वाटत असेल, कारण तिथे बहुभाषिक समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. मॅडम, महाराष्ट्रातील नामांकित म्हणजे सेलिब्रिटी आपण म्हणतो, तर सिनेमा नाटकातील, राजकारणातील किंवा साहित्यिक किंवा इतर समाजकारणी असे लोक या संस्थेमध्ये आलेले आहेत का, त्यांनी भेटी दिल्या का, आणि त्यांचा प्रतिसाद त्यावेळेला कसा असतो?
आमच्याकडे ना दर महिन्याला एक कार्यक्रम असतो, प्रत्येक महिन्याला विविध प्रकारचे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आमच्याकडे अगदी राजकारणी म्हटलं तर तुम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव झाले, नितीन गडकरी साहेब झाले, उज्ज्वल निकमजी झाले, किंवा सोशल वर्कर्सची नावं सांगायची झाली तर सुनंदाताई पटवर्धन, सिंधुताई सपकाळ, अभय आणि राणी बंग झाले, यांनी आम्हाला भेटी दिल्या आहेत. मोठे मोठे कलाकार पण येऊन गेले, जसे आपले दिलीप प्रभावळकर आहेत, कुणाल कुलकर्णी आहेत, चंद्रकांत कुलकर्णी आहेत, रोहिणी हट्टंगडी आहेत, ते येऊन गेलेत. आणि आपले लिटिल चॅम्पचे सगळे कलाकार जाणारे ते येऊन गेलेत. लेखिकांमध्ये मंगलताई गोडबोले, विद्याबाळ ह्या येऊन गेल्या. तर मी असं जास्तीत जास्त मराठी जे आपले गाजलेले लोक आहेत त्यांना इथे बोलवण्याचा प्रयत्न करतो. आता काही प्रभुदेसाई पण येऊन गेल्या, आमचे प्रयत्न चालू असतात. याच्याशिवाय आमचे जे अजून उपक्रम आहे त्याच्याबद्दल पण मला सांगायला आवडेल की आमचं स्वतःच एक वधूवर सूचक मंडळ पण आहे, जे की मराठी उपवर मुला मुलींसाठी आम्ही इथे चालवतो. अगदी नॉमिनल फी असते या सगळ्याची. आमचं मोठं वाचनालय आहे, जवळजवळ 3000 पुस्तकं आणखी मासिकं त्याच्यामध्ये असतात. आम्ही दर महिन्याला पण मराठी मासिकं मागवतो रेग्युलरली, आणखीन दिवाळी अंक पण आम्ही मागवतो. जवळजवळ 35-40 दिवाळी अंक आम्ही मागवतो. त्यामुळे इथल्या सगळ्या आमच्या जेवढ्या भगिनी आहेत त्यांना वाचनाची त्यांची जी भूक आहे ती पुरवली जाते तिथे वाचनालयामध्ये. आणि हे काम करणाऱ्या सगळ्या ज्या कार्यकारिणीच्या भगिनी आहेत त्या सगळ्या निःशुल्क काहीही पैसा न घेता दर आठवड्याला रेग्युलर येऊन ही सगळी कामं बघतात. वनिता समाज ही पूर्णपणे भगिनींनी चालवलेली संस्था आहे आतापर्यंत.
मॅडम खूपच छान. आता महिलांचा सहभाग हा जो वाढता आहे, आपण म्हणलात की 20 वरून 200 वर गेला आहे सभासद संख्या, तर या महिलांच्या वेगवेगळ्या कल्पकतेला देखील इथं वाव मिळत असेल, तर बदलत्या काळानुसार वेगवेगळे म्हणजे इतर भाषिकांचे पण सण समारंभ तिथे साजरा केले जातात का, किंवा काही असे प्रसंग की जेव्हा मराठी बांधवही इतर भाषिकांना समाविष्ट करून घेतात आणि त्यांच्या सहकार्याने उपक्रम राबवतात, तर आपल्याकडे असं होतं का की इतर भाषिक लोक देखील भेटी द्यायला येतात किंवा सहभागी होतात?
आमचा जास्तीत जास्त भर ना मराठी भाषेवरतीच असल्यामुळे आम्ही मराठी भाषेतल्या लोकांना जास्त बोलवतो आणि तेच कार्यक्रम जास्त असतात. तर साधारणपणे मग अशा ह्या कार्यक्रमांना बाकीच्या भाषेचे लोक नाही येत. आम्ही हिंदी ऑर्केस्ट्रा ठेवलाय किंवा असं काही केलं असं नसतं आमच्याकडे. आपली मराठी गाण्यांचा कार्यक्रम, सुगम संगीत म्हणा किंवा असे कार्यक्रम असतात, त्याच्यामुळे त्या कार्यक्रमांना नाही येत बाकीची भाषेतली लोक. पण आपल्याच लोकांना संधी मिळावी भगिनींना म्हणून आम्ही पाककलाच्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा वगैरे अशा विविध स्पर्धा ठेवतो किंवा सहल असते दरवर्षी, तिकडे खूप खेळ खेळले जातात, तिकडे स्पर्धा असतात. मराठी भगिनींनाच फोकस करून सगळे कार्यक्रम केंद्रित करून म्हणजे आम्ही जास्त.
अच्छा मॅडम, आता महाराष्ट्रीयन बांधवांकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून आपली काय अपेक्षा आहे, म्हणजे आपले उपक्रम जे आहेत किंवा मराठी लोकांविषयी जे कार्य चालतं त्याविषयी काय सहकार्याची अपेक्षा आहे?
मला असं सांगायला आवडेल की आमच्या सरकारकडनं नक्कीच अपेक्षा आहेत, तरी आम्ही पूर्णपणे भगिनींनी चालवलेली संस्था आहे, तर ती सरकारच्या निदर्शनास यावी, काहीतरी त्याला रिकॉग्निशन मिळावं. आणि फंड्सची तर नेहमीच कमतरता भासते, कारण आम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी पैसे घेत नाही आलेले आहेत ज्यांकडनं. एक वार्षिक वर्गणी असते आमची, तेवढी घेतो आम्ही, आणि सभासदत्व घेताना आम्ही वर्गणी घेतो, पण नंतर आम्हाला उत्पन्न म्हणून असं काही नाही. तर सरकारकडनं मॉनिटरी काही आम्हाला मदत मिळाली किंवा महाराष्ट्रातले काही कार्यक्रम जे चांगले असतात, नाटक असतील, सिनेमा असतील चांगले, ते खेळण्यासाठी आम्हाला खूप जास्त खर्च येतो. त्याच्यामुळे मग आता ते हल्ली नाही परवडत, पहिले आणत पण होतो, पण आता त्यांचे किमती खूप जास्त झाल्या आहेत. तर त्याच्यासाठी जर आम्हाला सरकारने काही मदत केली, तिथे काही सवलत दिली आम्हाला, तर आम्हाला ते खूप बरं पडेल.
मॅडम, वनिता समाज नवी दिल्ली या संस्थेचे आता आगामी वर्षांसाठी काही उपक्रम आपण वेगळ्या प्रकारे राबवायचं ठरवलंय का, आणि त्यासाठी मग आपल्याला काय अपेक्षा आहे?
उपक्रम हेच आहेत की जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम भगिनींपर्यंत पोहोचावेत, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि आमचं वाचनालय जे आहे सुसज्ज, त्याच्यामध्ये पण चांगल्या नवीन पुस्तकांची भर आम्ही घालत असतो. वधूवर सूचक मंडळ जे आमचं आहे, ते महाराष्ट्रातल्या कुठल्या मराठी जे अनेक वधूवर मंडळ आहेत त्यांच्याशी जरी ऑनलाइन जोडलं गेलं तरी आम्हाला त्या दृष्टीने पण प्रयत्न आमचे चालू आहेत. आम्ही वधूवर मेळावा पण घेतो दरवर्षी, आणि त्यातून लग्न जमतात मुला मुलींची, हे सांगायला आनंद आहे मला. आणि स्पोर्ट्स मध्ये आम्ही बॅडमिंटन कोर्ट जे आमचं आहे त्याच्यामध्ये पण येतात खेळायला माणसं. हा, तिथे पुरुष येतात ना खेळायला,
हे
त्यांना पुरुष पण आहे, तर जसं जमेल तसं सहभाग घेतात पुरुष सुद्धा तिथे, आणि ते दुसरे पण असतात, म्हणजे फक्त मराठी नाही, इतरांनाही देण्यात येतो.
नक्कीच मॅडम, आज आपण इथं आलात आणि वनिता समाज नवी दिल्ली या संस्थेचं कार्य कसं चालतं, आपल्या अपेक्षा काय आहे याविषयी आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.
मला इथे येऊन बोलायची संधी दिली आणि आमच्या वनिता समाजाचं कार्य तुम्ही सगळ्यांसमोर आणत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर नक्की संपर्क साधा, aaplimarathi210@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.